Book 2 88
88
Passato, verbi modali, 2
Kriyapadancha, rupaprakarancha, bhutakal
Kriyapadancha, rupaprakarancha, bhutakal
Mio figlio non voleva giocare con la bambola.
Majha mulala bahuli sobat khelayche navte.
Majha mulala bahuli sobat khelayche navte.
Mia figlia non voleva giocare a pallone.
Majha mulila football khelayche navta.
Majha mulala football khelayche navta.
Mia moglie non voleva giocare a scacchi con me.
Majha patnila majha sobat buddhibal khelayche navte.
Majha patnila majha sobat buddhibal khelayche navte.
I miei figli non volevano fare una passeggiata.
Majha mulanna firayla jayche navte.
Majha mulanna Firaila zaitse naute.
Non volevano riordinare la camera.
Tianna kholi saaf karayche nauti.
Tianna kholi saaf karayche nauti.
Non volevano andare a letto.
Tianna zhopi zaitse naute.
Tianna zhopi zaitse naute.
Lui non poteva mangiare il gelato.
Tiala ice cream khanyachi parvanghi navti.
Tiala ice cream khanyachi parvanghi navti.
Lui non poteva mangiare il cioccolato.
Tiala chocolate khanyachi parvanghi navti.
Tiala chocolate khanyachi parvanghi navti.
Lui non poteva mangiare le caramelle.
त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती.
त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती.
Ho potuto esprimere un desiderio.
मला काही मागण्याची परवानगी होती.
मला काही मागण्याची परवानगी होती.
Ho potuto comprarmi un vestito.
मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती.
मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती.
Ho potuto prendere un cioccolatino.
मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती.
मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती.
Potevi fumare in aereo?
तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का?
तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का?
Potevi bere la birra in ospedale?
तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का?
तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का?
Potevi portare il cane in albergo?
तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का?
तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेण्याची परवानगी होती का?
Durante le vacanze i bambini potevano restare a lungo fuori.
सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती.
सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती.
Loro potevano giocare a lungo nel cortile.
Tianna angnamadhye jasta vele paryanta khelnyachi parvanghi hoti.
Tianna angnamadhye jasta vele paryanta khelnyachi parvanghi hoti.
Loro potevano restare svegli fino a tardi.
Tianna ushira paryanta jagnyachi parvanghi hoti.
त्यांना उशिरापर्यंत जागण्याची परवानगी होती.